आणि हे जे काही ब्रीदवाक्य आहे एकदा तारलात तर कायमचेच बदललात, हे जे ब्रीदवाक्य आहे ते अत्यंत योग्य आहे प्रियानो, आणि हे पवित्र शास्त्र आधारित आहे. कारण देवबाप ज्यावेळेस आमचं तारण करतो त्यावेळेस तो आमचं केवळ तारणच करत नाही तर तो आम्हाला पूर्णतः बदलत असतो आतमधून. आपण पूर्णतः परफेक्ट होत नाहीये तत्काळ, परंतु आपली ही जीवनभर चालणारी जी काही प्रक्रिया आहे ती त्या प्रक्रियेमध्ये ती व्यक्ती येते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हळूवार का होईना परंतु बदल घडत जातात. आणि म्हणूनच एकदा तारलात तर कायमचेच बदललात, तुम्ही कायमचेच बदलत राहतात. येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये तुम्ही नेहमीच बदलत राहतात, तुम्ही तुमचं परिवर्तन घडत राहते. आणि हे सांगणं तुम्हाला आवश्यक वाटतं प्रियानो, कारण की आज या जगामध्ये हे जे काही ब्रीदवाक्य आहे एकदा तारलात तर कायमचेच बदललात ह्याचा विपर्यास होतो आहे. आणि त्याचा विपर्यास असा आहे की आपण एकदा तारलात तर कायमचेच तारलात, वन्स सेव्ड ऑलवेज सेव्ड. ओके, याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ हा होतो की तुम्ही जर एकदा तुमचं तारण झालं तर त्याच्यानंतर तुम्ही आज्ञाधारक जीवन जगणं हे आवश्यक नाही आहे. इट इज नॉट नेसेसरी दॅट यू हॅव टू ओबे गॉड. तुम्ही देवाची आज्ञा पाळणं हे अत्यावश्यक नाही आहे, इट इज ऑप्शनल, ते पर्यायी आहे, पर्याय आहे तो. तुम्ही जर देवाची आज्ञा पाळून ख्रिस्ताचं जीवन जगत असाल तर चांगली गोष्ट आहे, परंतु जर तुम्ही आज्ञापालन करत नसाल तर काही प्रॉब्लेम नाही, तुमचं तारण आहे, यू आर सेव्ड, यू आर द पार्ट ऑफ किंगडम ऑफ गॉड, देवाच्या राज्याचे तुम्ही एक भाग आहात. हे हा जो हे जी काही धारणा आहे ती एक प्रकारची एक प्रकारचा तो विपर्यास आहे. आणि अशा प्रकारच्या कॉन्फरन्सच्या द्वारे आपण त्या विचारसरणीला एक प्रकारे लक्ष करत आहोत. त्या कॉन्फरन्सच्या द्वारे आपण ती जी काही विचारसरणी आहे ती मोडकळीच काढण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानं दुसरी गोष्ट आहे, जर या आपल्या या संपूर्ण ग्रुपमध्ये कोणाचं जर तारण झालेलं नसेल, अजून आपण ख्रिस्तामध्ये जर आलेलो नसू, तर मला असं वाटतं की तुम्ही कुठल्या चुकीच्या ठिकाणी आलेला नाही आहे, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहे. कारण देवाची योजना नक्कीच काहीतरी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आहे आणि त्या योजनेसाठी त्यानं तुम्हाला या ठिकाणी आणलेलं आहे. तर या सेमिनारच्या शेवटी माझी अशी प्रार्थना असेल, जर तुम्ही अजून ख्रिस्ताला ओळखत नसाल तर माझी वैयक्तिक प्रार्थना असेल की तुम्ही या सेमिनारच्या शेवटी किंवा या कॉन्फरन्सच्या शेवटी ख्रिस्तामध्ये याल आणि येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून तुम्ही विश्वास ठेवाल. यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि मग आपण सुरुवात करूया. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या पायाजवळ येतो, तुला आम्ही गौरव देतो, कारण तू गौरवी राजा आहेस, तू पवित्र प्रभू आहेस. आणि यावेळेस आम्ही आमचं संपूर्ण लक्ष तुझ्यावर केंद्रित करतो प्रभुदेवा, कारण की सर्व ज्ञान आणि शहाणपण हे तू आम्हाला देतोस प्रभू. आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही अनेक अशा प्रकारच्या गोष्टी हाताळू ज्या गोष्टी आम्हाला भरपूर माहिती देतील, परंतु शहाणपण हे तुझ्यापासून आहे प्रभू, ज्ञान हे तुझ्यापासून आहे. आणि यावेळेस आम्ही तुझ्याकडं आमची दृष्टी करत आहे प्रभू, यासाठी की जो समय जी वेळ तू आमच्या जीवनामध्ये दिलेली आहेस प्रभुदेवा, त्या वेळेचा योग्य विनियोग, त्या वेळेचा आम्ही योग्य वापर कशा प्रकारे करावा हे केवळ आणि केवळ आम्हाला तुझ्या वचनापासूनच समजू शकतं प्रभुदेवा. आणि म्हणूनच आम्ही यावेळेस प्रार्थना करत आहे गौरवी पित्या की तू आम्हाला सहाय्य पुरव, आम्हाला तुझी कृपा पुरव, आम्हाला तुझं सामर्थ्य पुरव प्रभू, जेणेकरून आम्ही जे वेळेचं मोलाचं दान तू आम्हाला दिलेलं आहेस प्रभुदेवा, ते दान आम्ही योग्य रीतीने हाताळावं आणि त्या वेळेच्या द्वारे आम्ही तुझं गौरव करावं आणि केवळ तुझंच गौरव करावं प्रभू, यासाठी आज आम्ही तुझ्या पायाजवळ प्रार्थना विनंती करत आहे. या ठिकाणी असणारे बरेच जण असे सुद्धा असतील प्रभुदेवा ज्यांचं तारण अजून झालेलं नाही, ज्यांनी अजून येशू ख्रिस्ताला वैयक्तिकरित्या ओळखलेलं नाही, आमची त्यांच्यासाठी प्रार्थना आहे प्रभुदेवा की तू त्यांच्या अंतकरणात कार्य कर, तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू त्यांची आज भेट घे प्रभू आणि त्यांचं जीवन तू बदलून टाक, त्यांचं जीवन तू परिवर्तित कर, त्यांचा नवीन जन्म तू घडवून आण प्रभू, हीच आमची प्रार्थना आणि विनंती आहे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा आणि गौरवी देव याच्या नावाने मागतो म्हणून तो आहे, आमेन. आणखीन एक गोष्ट जर तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे ही आहे की जर आपण बहुतेक करून या ठिकाणी जे आपण आहोत ते सर्वजण ख्रिस्तामध्ये आहेत असं मी गृहित धरतो, परंतु जरी आम्ही ख्रिस्तामध्ये असलो तरी सुद्धा देवाने ज्या अत्यंत महान देणग्या आपल्या जीवनामध्ये दिलेल्या आहेत त्या देणग्यांचा वापर करणं हे कदाचित आपल्याला ठाऊक नसेल. आणि त्या महान देणग्यांमधील एक देणगी आहे ती म्हणजे वेळ, आणि ती गोष्ट दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे पैसा, टाइम अँड मनी, है ना. पैसा आणि वेळ ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या आपण योग्य रीतीने कशा हाताळाव्यात ह्या देवाच्या वचनाच्या अन्वये, देवाच्या वचनाच्या द्वारे आपण दोन दिवस शिकणार आहोत. याचं कारण मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो की आपलं हे जे काही सेशन असेल ते इंटरॅक्टिव्ह असणार आहे. त्याच्यामध्ये मी भरपूर प्रश्न विचारणार आहे, त्याचप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये उत्तरं द्यायची आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला थांबवू शकता आणि तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. तर मला एक प्रश्न तुम्हाला विचारू द्या की वेळ आणि पैसा ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या दोन्हीही गोष्टी आपण योग्य रीतीने का हाताळायला पाहिजे. Why should we handle time and money wisely? देवानं आपल्याला त्या दोन्हीही देणग्या दिलेल्या आहेत असा आपला विश्वास आहे का? हो आहे, बरोबर आहे. तर मग ह्या दोन्हीही गोष्टी योग्य रीतीने आपण का हाताळायला पाहिजे? दोन्ही वस्तू फार किमती आहेत. ओके, आणखीन काय सांगता येईल? त्या दोन्ही गोष्टी देवानं दिलेल्या आहेत. ओके, आणखीन काय उत्तर देऊ शकाल? एकदा घे परत येऊ शकत नाही. ओके, आणखीन एखाद वन. ओके, आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया प्रियानो, जर आपण येशू ख्रिस्ताला वैयक्तिकरित्या ओळखत आहोत, जर आपण येशू ख्रिस्ताला वैयक्तिकरित्या आपलंच केलेलं आहे त्याच्यावर आपला विश्वास ठेवलेला आहे, तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की येशू ख्रिस्त आमच्या जीवनातील प्रत्येक पैलूला स्पर्श करणारा देव आहे. मला हे म्हणायचं आहे की आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही येशू ख्रिस्ताच्या प्रभावाखाली आपल्याला आणायची. प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक क्षेत्र, कारण आपण एक क्षेत्र बाजूला ठेवून बाकीची क्षेत्र येशू ख्रिस्तासमोर उघडी करू शकत नाही प्रिया. याचं कारण काय आहे? येशू ख्रिस्त हा देव आहे आणि तो आपलं सर्व काही पाहतोय. आपलं आंतरिक जीवन त्याचप्रमाणे बाह्य जीवन तो आपलं पाहतोय. आणि ह्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती की देव हे आपलं सर्व जीवन पाहत आहे आणि तो हे देखील पाहतोय की आम्ही आमची वेळ आणि आमचा पैसा हा कसं वापरत आहोत. आपण त्याच्यामध्ये आपण शहाणपण दाखवत आहोत का? त्याच्यामध्ये आम्ही देवाचं गौरव करत आहोत का? हे देव पाहतोय आणि त्यामुळे आपल्याला ही गोष्ट आपल्या मनामध्ये उतरवावी लागेल की शुभवर्तमान, सुवार्ता, येशू ख्रिस्त ह्या आपल्या वैयक्तिक जीवनातील प्रत्येक पैलूवर त्याचं लक्ष आहे. प्रत्येक पैलूवर, प्रत्येक क्षेत्रावर येशू ख्रिस्त हा प्रभाव टाकत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शुभवर्तमान आणि सुवार्ता जर आपण म्हणू त्याला, तर आपल्या केवळ पैशावर आणि आपल्या वेळेवरच देवबाप आपलं लक्ष केंद्रित करत नाहीये, तर आपल्या एकंदर जीवनशैलीवर त्याचं लक्ष आहे. आपल्या एकंदर जीवनशैलीवर येशू ख्रिस्त हा आपलं जीवन पाहत आहे आणि ते जीवन आपलं बदलायला हवं, बरोबर आहे. जर आपण विश्वास ठेवतोय की येशू ख्रिस्ताने माझ्या पापांसाठी त्या क्रूसावर रक्त सांडलेलं आहे, त्यावेळेस माझं जीवन हे पापी होतं आणि आता मी काय एकदम तांदळासारखा धुतलेला पांढरा शुभ्र होणार नाही, हे शक्य आहे, हे ठीक आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही ज्या स्थितीत आहोत त्याच स्थितीत आपण राहायला पाहिजे. आपण पुढे जायला पाहिजे. यू हॅव टू मूव्ह ऑन, बरोबर आहे. आता उदाहरण जर द्यायचं झालं तुम्हाला तर भारत आणि पाकिस्तानची मॅच तुम्ही घ्या. भारत आणि पाकिस्तानच्या मॅचमध्ये काय होते, बऱ्याच वेळेस पाकिस्तान 300 पुढे स्कोर मारतोय आणि नंतर भारत खेळायला येतं. त्यावेळेस भारताच्या टीमनं जर समजा असं ठरवलं की पाकिस्तानचा स्कोर हा अत्यंत बलाढ्य आहे आणि तो स्कोर आम्हाला करणं शक्य नाही, त्यामुळं आम्ही आता परत खेळतच नाही. असं कधी झालेलं बघितलं का आपण? होऊच शकत नाही. त्यांना मॅच खेळायला पाहिजे आणि त्यांना जिंकण्याचं ध्येय समोर ठेवून त्यांना ती मॅच खेळायला पाहिजे आणि त्याच अनुषंगानं ते मैदानामध्ये उतरतात. आणि हीच गोष्ट प्रियानं तुमच्या आणि माझ्या वैयक्तिक जीवनाबद्दल खरी आहे. दुसरं उदाहरण जर द्यायचं असेल तर असं होऊ शकेल की ज्यावेळेस आपण एखाद्या घरामध्ये राहावयास जातो की जे घर फार जुनं आहे, त्या घरामध्ये धुळीचं साम्राज्य आहे, त्या घरामध्ये फर्निचर जे आहे सर्व अस्ताव्यस्त पडलेलं आहे, कुठली व्यक्ती त्या घरामध्ये येऊन आहे त्या परिस्थितीमध्ये राहील? कोण अशी व्यक्ती आहे की जी व्यक्ती अस्ताव्यस्त पडलेल्या घरामध्ये, ज्या घरामध्ये धुळीचं अत्यंत अतोनात साम्राज्य आहे, ते घर आपण काय करणार? त्या घरामध्ये आम्ही राहणार नाही, स्वच्छ करणार आम्ही, नाही का? इट्स व्हेरी ट्रू. आपण स्वच्छ करू, ते स्वच्छ करूनच मगच आम्ही त्या घरामध्ये प्रवेश करू आणि त्या घरामध्ये राहू. हीच गोष्ट प्रियानं आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल खरी आहे. ज्यावेळेस आपण शुभवर्तमानाचा स्वीकार करतो त्यावेळेस पवित्र आत्मा आपल्या वैयक्तिक जीवनामधील जे फर्निचर आहे, त्या फर्निचरवर पडलेली जी धूळ आहे, आपल्या जीवनरूपी घरामध्ये पडलेली जी धूळ आहे, ती धूळ तो पवित्र आत्मा आम्हाला दाखवतो. सांगण्याचं तात्पर्य काय? की पवित्र आत्मा हा आम्हाला आमच्या हृदयावर असलेल्या पापाची जाणीव करून देतो. होली स्पिरिट कन्व्हिक्ट्स अस ऑफ आवर सिन. पवित्र आत्मा ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करतो त्यावेळेस तो आम्हाला आमच्या पापांची जाणीव करून देतो. ओके? आणि त्यामुळं ज्या काही गोष्टी बदललेल्या नाही आहेत, ज्या काही गोष्टी अत्यंत धुळीनं माखलेल्या आहेत, त्या गोष्टी आम्ही स्वच्छ करू लागतो. आणि हीच गोष्ट वेळेच्या आणि पैशाच्या बाबतीमध्ये खरी आहे. मागच्या जीवनामध्ये आपण त्या गोष्टी वापरण्यामध्ये अत्यंत निष्काळजी झालेले असतो, परंतु ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये येतो त्यावेळेस आपण त्याच्याबद्दल केवळ काळजीच करत नाही, तर त्या काळजीच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलतो. ज्याप्रमाणे आपण ते घर स्वच्छ करतो त्याप्रमाणे आपलं जीवनरूपी घर सुद्धा आपण साफसूफ करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे? आपण मॅच जिंकण्याचा प्रयत्न करतो. याचं कारण आपला जो शत्रू आहे तो कोण आहे? बरोबर आहे? आणि त्याच्या विरुद्ध येशू ख्रिस्तानं ऑलरेडी त्यानं जिंकलेला आहे त्याला, प्रियानं. ओके? येशू ख्रिस्तानं त्याला ऑलरेडी जिंकलेला आहे, परंतु तो सैतान, शत्रू सैतान, आम्हाला वेगवेगळ्या मोहांमध्ये पाडतो आणि वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टींमध्ये पाडतो, जेणेकरून आपण पापामध्ये पडावं. थोडक्यात सांगायचं तर जेव्हा आमचं तारण होतं तेव्हा पवित्र आत्मा आमच्या हृदयावर असलेल्या धुळीची किंवा पापांची आपल्याला जाणीव करून देतो आणि तोच आत्मा आमच्या जीवनातील अस्तव्यस्त पडलेलं फर्निचर व्यवस्थित ठेवण्याची प्रेरणा आम्हाला देतो. तो आम्हाला प्रेरणा देतो आणि ह्या प्रक्रियेमध्ये आपल्याला नक्कीच त्रास होतो. प्रिया, पापापासून बाहेर पडणं कोणाला सहज वाटतं? हात वर करा. पापापासून वेगळं होणं सहज शक्य कोणाला वाटतं? इज इट इझी फॉर यू ऑर फॉर एनीबडी टू लिव्ह हिज ऑर हर सिन? शक्य आहे का? सहज शक्य आहे? कोणाला शक्य आहे? हात वर करा. बरं, मी आय जस्ट नील डाऊन अँड प्रेज गॉड फॉर यू. ही गोष्ट कोणालाच शक्य होत नाही. प्रियानं, ज्यावेळेस आपल्याला पापाची जाणीव होते आणि त्या पापामधून बाहेर पडणं ही सहज शक्य गोष्ट नाही आहे आणि त्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची मदत देव आम्हाला देतो. याचं कारण पाप नेहमी त्रासदायक असतं. पाप नेहमी आपल्याला समाधानाचं वचन देतं, परंतु ते आपल्याला ऍक्च्युअली फसवणूक देतं. सिन ऑलवेज प्रॉमिसेस प्लेजर बट प्रोड्युसेस डिसेप्शन. ही ऑलवेज डिसीव्स. पाप नेहमीच आपल्याला फसवतं. आपल्याला वाटतं की ही गोष्ट फार चांगली आहे, ती मला समाधान देईल. परंतु ज्या वेळेस आपण त्या गोष्टीची चव घेऊ त्यावेळेस आपल्याला कळतं की मला अजून पाहिजे. दिस इज व्हॉट इज डिसेप्शन, ह्यालाच आपण फसवणूक म्हणतो. तर पुढील काही वेळेमध्ये आपण वेळेचा योग्य वापर कसा करणार आहोत ते आपण शिकणार आहोत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मी काय त्यामध्ये फार तरबेज आहे किंवा मी फार त्याच्यामध्ये निपुण आहे असं नाही आहे. परंतु देवाच्या वचनाचा अभ्यास करत असताना ज्या गोष्टी मला समोर माझ्या समोर आल्या त्या गोष्टी मला आज तुमच्या समोर मांडायच्या आहेत. आणि देवबाप मला सुद्धा मदत करत आहे की मी माझं जीवन कशा प्रकारे योग्य बनवू त्याच्या दृष्टीमध्ये, त्याच्या सार्वभौम ज्ञानामध्ये. मी सुद्धा त्या गोष्टीमध्ये संघर्ष करत आहे आणि आपण सर्वजण त्या गोष्टीमध्ये संघर्ष करत आहोत असा माझा विश्वास आहे. पण यावेळेस आपण देवाच्या वचनामधून पाहणार आहोत की आपण योग्य रीतीने तो संघर्ष कसा करावा. ओके, तर यासाठी सर्वात महत्वाचं आणि महान उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल वेळेच्या वापराबद्दलचं तर ते दुसरं तिसरं कुठलंच उदाहरण मी तुम्हाला देऊ शकत नाही शिवाय येशू ख्रिस्ताचे. येशू ख्रिस्त हा मास्टर टाइम मॅनेजर होता. ओके, आणि त्याच्या जीवनामधून आपल्याला दिसतं त्याचं 3.5 वर्षाचं जे जीवन होतं ते इतकं व्यस्त होतं, इतकं व्यस्त होतं की त्याला मला नाही वाटत विश्रांती सुद्धा घ्यायला वेळ मिळत असेल. म्हणून तो बोटीमध्ये झोपत असे, बरोबर आहे. ज्यावेळेस वादळ आलं त्यावेळेस येशू ख्रिस्त झोपलेला होता कारण तो थकलेला होता, बरोबर आहे. भरपूर सेवा करून तो थकलेला होता परंतु तरी सुद्धा तो एक योग्य असा वेळेचा नियोजक होता. याचं कारण काय असेल, काय सांगता येईल तुम्हाला? येशू ख्रिस्त हा अगदी चांगला टाइम मॅनेजर होता हे आपल्याला पटतंय का? पटतंय. याचं कारण काय? देवाचं गौरव करण्यासाठी नेहमी व्यस्त असायचा. जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत मला काम करायचं आहे. व्हेरी गुड. आणखीन त्याच्याबरोबर कोणच काम करू शकणार नाही. ओके, योहान 9 बरोबर, जॉन चॅप्टर 9. आणखीन एक्झॅक्टली ते उत्तर आहे प्रियानो. येशू ख्रिस्त हा अत्यंत निपुण टाइम मॅनेजर होता. याचं कारण काय माहित आहे? देवानं जे ध्येय त्याच्या समोर दिलेलं होतं, मनुष्याच्या तारणाचं जे ध्येय होतं त्याच्या समोर, त्या ध्येयाच्याच भोवती त्याचं सर्व कार्य होत. पूर्ण झाले आहे, बरोबर आहे. संपले आहे ते पूर्ण करायचं होतं त्यात, बरोबर आहे. व्हेरी गुड, ते फारच उत्तम उत्तर आहे. आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येते की येशू ख्रिस्त हा त्याच्या समोर असणारं जे ध्येय होतं त्या ध्येयानं, मराठीमध्ये आपण एक असा शब्द वापरतो फार मला वाटते तो थोडासा खेडवळ शब्द असेल, या उद्देश. आणि मराठीमध्ये आम्ही म्हणतो की नाही, बऱ्याच वेळेस एखाद्या गोष्टीचा जर एखाद्याने ध्यास घेतला तर आपण म्हणतो की त्याला तो झपाटलेला आहे. एखाद्या गोष्टीनं एखादी व्यक्ती झपाटलेली असते म्हणजे त्या व्यक्तीच्या समोर दुसरं तिसरं काहीच दिसत नाही त्याला. इट वॉज जीसस ख्राईस्ट, येशू ख्रिस्त. त्याला दुसरं तिसरं काही दिसत नव्हतं, इतकं की तो काय म्हणत होता माहिती आहे? माझं अन्न ही देवाची इच्छा आहे. माय फूड इज टू डू द विल ऑफ हिम हू सेंट मी, बरोबर आहे. तर ही जी काही त्याच्या वेळेची बांधणी होती ती बांधणी त्याच्या ध्येयाच्या अवतीभोवती होती. आणि आणखीन एक प्रश्न विचारू द्या तुम्हाला प्रियांना. त्याच्याकडे 3.5 वर्षे होती परंतु त्यासाठी त्याने 30 वर्षे तयारी केली, बरोबर आहे. त्याच्याकडे 3.5 वर्ष मनुष्याच्या तारणाचं कार्य पूर्ण करण्याचं ध्येय होतं परंतु त्याच्यासाठी त्याने 30 वर्षे तयारी केली. आणि हीच गोष्ट आपण आपल्या येशू ख्रिस्त प्रभू जो आमचा आहे त्याच्यापासून आपण शिकू शकतो. जे ध्येय आपल्याला देवानं दिलेलं आहे ते ध्येय आपल्या समोर ठेवायला पाहिजे. प्रश्न हा आहे की आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे. कोण उत्तर देईल? आपल्या स्वतःच्या जीवनाचा हेतू काय? आता जे पालक आहेत त्यांनी कृपा करून बोलू नये. मनुष्याच्या या पृथ्वीवरील जीवनाचं ध्येय काय आहे? ओके, येशू ख्रिस्ताची सुवार्थ सांगणे. आणखीन देवाला शरण जाणे, पश्चाताप करणे, पापांचा पश्चाताप करणे आणि कबुली देणे. हे आता जर तुम्ही तसं म्हणत असाल त्याचं उत्तर, तसं तुमचं उत्तर थोडंफार बरोबर आहे, योग्य आहे. जर तुम्ही तसं म्हणत असाल तर मग आपण तारणासाठी नेहमी पश्चाताप करायला पाहिजे असं त्याचं अर्थ होतो. बरोबर आहे, योग्य आहे. बऱ्याच वेळेस पाप करतो आपण, परंतु मी असं म्हणत आहे की जर पश्चाताप करणं हेच आपलं ध्येय आहे तर आपण आपल्या तारणासाठी नेहमी पश्चाताप करायला पाहिजे. तारणासाठी आपण एकदाच पश्चाताप केला, परंतु आपण जो पश्चाताप तारणानंतर करतो तो पवित्रीकरणासाठी करतो. बरोबर आहे, बरोबर आहे ना पाळ साहेब? आपण पवित्रीकरणासाठी पश्चाताप करतो, परंतु आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे? उद्देश काय आहे आपल्या जीवनाचा? देवाने तुम्हाला आणि मला या जगामध्ये ठेवलेला आहे, त्याचं ध्येय काय? ओके, सुसमाचार सांगणे, सुवार्ता सांगणे, देवाची उपासना करणे. दत्ता काय सांगता येईल आपल्याला? ओके, आणखीन दादा आपलं नाव काय? सुमित पोळे. ओके, नो प्रॉब्लेम. सुवार्ता सांगणे हेच केवळ ध्येय आहे? माहिती नाही ज्या लोक ख्रिस्ताची सुवार्ता पोहोचवणं. ओके, ते ध्येय आपलं असायला पाहिजे. शिष्य बनवणे आहे. ओके, तुमची उत्तरं थोडीफार बरी बरोबर आहेत, परंतु त्या उत्तराकडे मला तुम्हाला घेऊन जाऊ दे. सर्वप्रथम हे जग आपल्याला काय शिकवतं की आपल्या जीवनाचा जो परम हेतू आहे, जो दी मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्या समोर जो हेतू जग ठेवतं तो हा आहे, तो म्हणजे यशस्वी होणे, टू बी सक्सेसफुल. लक्षात, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल तुम्हाला यशस्वी व्हायलाच पाहिजे. नंतर ते असं म्हणतात की आपलं भविष्य आर्थिक दृष्ट्या जितकं सुरक्षित आपल्याला ठेवता येईल तितकं आपण सुरक्षित ठेवायला पाहिजे. त्यासाठी मग जितकी तुम्हाला गुंतवणूक करता येईल तितकी तुम्ही करायला हवी. आता काही गुंतवणुकीच्या कंपन्या ज्या या आपल्या राष्ट्रामध्ये आहेत त्या म्हणतात की कॅच देम यंग, म्हणजे जे लोक तरुण आहेत, जे मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत, ज्यांचा पगार 5 आकडी पगार आहे, 7 आकडी पगार आहे, त्या लोकांना तुम्ही तरुण असतानाच धरा. म्हणजे काय? तुम्ही त्यांच्याकडून पैशाची गुंतवणूक आमंत्रित करा. आणि हे सर्व करायला एकदम तयार असतात लोक, नाही असं नाही. आणि त्याच्यामध्ये काही अयोग्य आहे असं मी म्हणत नाही प्रियानो, परंतु त्या सर्व गोष्टींसाठी आपलं अस्तित्व नाही आहे. आपलं अस्तित्व हे एका अत्यंत महान गोष्टीसाठी देवानं आपल्याला दिलेलं आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला जर एक प्रश्न विचारायचा असेल तर तो प्रश्न असा असेल की आपण जगण्यासाठी जेवतो का जेवण्यासाठी जगतो? जगण्यासाठी आपण जेवतो, बरोबर आहे. जेवणासाठी आपण जगत नाही, परंतु हीच गोष्ट जर नेमकी उलट्या पद्धतीनं हे जग आपल्या समोर ठेवतं. आणि बऱ्याच वेळेस बरेच लोक, बरेच चांगले ख्रिस्ती लोक त्या मोहाला बळी पडतात. आलं लक्षात? मनुष्याच्या जीवनाचा हेतू हा त्यापासून अत्यंत वेगळा आहे. यशस्वीपणा, सुरक्षितता ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत, नाही अशा नाही आहे, परंतु त्यासाठी आपलं अस्तित्व नाही आहे, त्याच्यासाठी देवानं आपल्याला उत्पन्न केलेलं नाही, निर्माण केलेलं नाही. तर आपल्याला देवाने पवित्र शास्त्रामध्ये, आता आपण जाऊया पवित्र शास्त्रामध्ये, आपण यशयाचा 43वा अध्याय आणि 7वं वचन पाहूया. त्यामध्ये देवानं आपली निर्मिती कशासाठी केलेली आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि त्या ठिकाणी आपलं देव त्याच्या वचनाच्या द्वारे म्हणत आहे की त्यानं आमची उत्पत्ती त्याच्या गौरवासाठी केली. देवाने तुमची आणि माझी निर्मिती ही त्याच्या गौरवासाठी केलेली आहे. देवाचे सेवक जॉन पायपर असं म्हणतात की मनुष्याचं अंतिम ध्येय देवामध्ये आनंद मानून त्याचं गौरव करणे हे आहे. देवामध्ये आनंद मानून त्याचं गौरव करणे आहे. ओके, आम्ही देवाचा गौरव कधी करू शकू? ज्या वेळेस आम्ही त्याच्यामध्ये आनंद मानू. आम्ही देवाचा गौरव कधी करू? त्यावेळेस ज्यावेळेस येशू ख्रिस्त हा आमचा परमोच्च धन असेल. मत्तै 13:44 मध्ये आपल्याला येशू ख्रिस्त हा आपलं धन कसा असू शकतो हे आपल्याला दाखवलेलं आहे की स्वर्गाचं राज्य हे जमिनीमध्ये पुरलेल्या एका धनाप्रमाणे आहे. जे धन मिळवण्यासाठी एका मनुष्यानं काय केलं की ती संपूर्ण जमीनच विकत घेतली त्याने, बरोबर आहे, आणि ती जमीन विकत घेतल्यानंतर त्यानं ते धन मिळवलं. आपलं जे काही सर्व आहे ते सर्व विकून टाकलं त्यानं आणि ते जमीन त्यानं विकत घेतलं. कशासाठी? त्याच्यामध्ये एक अत्यंत मौल्यवान अशा प्रकारचं धन त्याच्यासाठी होतं आणि येशू ख्रिस्त हा ते धन आहे. आणि ते धन मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये काहीही त्याग करावा लागेल तरी 72. आणि म्हणून पास्टर जॉन पायपर म्हणतात की मनुष्याचं अंतिम ध्येय देवामध्ये आनंद मानून त्याचं गौरव करणे आहे. जेव्हा आपण आपल्या जीवनाचा अंतिम हेतू समजून घेतो तेव्हाच आपल्याला दिलेल्या वेळेचं मोल समजतं. ज्यावेळेस आपल्याला कळतं की होय माझं हे जीवन, ज्यावेळेस आपण ख्रिस्ताकडे येतो त्यावेळेस आपल्याला कळतं की मला माझं जीवन देवानं यासाठी दिले की मी त्याला उंचवावं, मी त्याचं गौरव करावं. आणि ही गोष्ट आपल्या वेळेमध्ये सुद्धा सहभागी आहे. आपण ज्या प्रकारे आपली वेळ हाताळतो, ज्या प्रकारे आपला पैसा आपण हाताळतो त्यासाठी सुद्धा ती गोष्ट लागू आहे. आणि सांगायचं तर आपल्याकडे जे आपलं जीवन आहे ते अत्यंत थोडकं आहे, ते पटकन सरून जाणार आहे. पवित्र शास्त्र म्हणते की मनुष्याचं जीवन हे काय आहे, 70 वर्षे, फार तर 80 वर्षे, तरी त्याचा डामडौल काय, त्रास, बरोबर आहे. वेळेच्या वापराची सुरुवात, मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की वेळेच्या वापराची सुरुवात ही योग्य वृत्तीद्वारे होते. वी नीड, आपल्याकडं एका योग्य वृत्तीची गरज आहे आणि वेळेविषयी योग्य वृत्ती असण्याची गरज आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये दिसून येते. आपण स्तोत्रसंहिता याचा 90वा अध्याय आणि 12वं वचन पाहूया. स्तोत्रसंहिता 90वा अध्याय, यशया 43:7, ज्यास माझे नाम ठेविले, ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडिले, त्यास घेऊन या. यशया 43:7, स्तोत्र संहिता याचा 90वा अध्याय आणि 12वं वचन कोणीतरी वाचेल का आपल्यासाठी? याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकील की आम्हाला शून्य अंतकरण प्राप्त होईल. तर प्रियानो, जसं मगाशी आपल्यामधील कोणीतरी सांगितलं की वेळ आणि पैसा हे दोन्हीही संपणारे आहे, दे आर पेरिशेबल, संपणारे. वेळ तर पटकन निघून जाणारी असते आणि जी गोष्ट गेलेली आहे ती परत येत नाही. आणि विशेष करून वेळ आणि पैसा दोन्हीही गोष्टी गेल्या तर त्या परत येत नाहीत. ओके, तर वेळेच्या वापरासंबंधाने आपल्याकडे योग्य वृत्ती असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे काय? कल करे सो आज कर आणि आज करे सो अब, हे कदाचित तुम्ही ऐकलं असेल कुठेतरी. परंतु ह्या वचना अन्वये स्तोत्रसंहिता 90वा अध्याय आणि 12वा वचनामध्ये आपल्याला जर पाहावयास मिळेल की आपली देवाकडे देवाने जो वेळ आपल्याला दिलेला आहे त्याच्या वापरासंबंधाने आपली काय प्रार्थना असायला पाहिजे, त्या वचनाचं जर तुम्ही परीक्षण केलं तर तुम्हाला समजून येईल. स्तोत्रसंहिता 90:12 त्यामध्ये आपल्याला दिसून येते. तुम्ही वचनाकडे लक्ष दिलं, ह्याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकील की आम्हास सुज्ञ अंतकरण प्राप्त होईल. ओके, मगाशी आपण म्हटलं की हा जो आपलं सेशन असणार आहे ते सेशन इंटरॅक्टिव्ह असणार आहे, त्याच्यामध्ये आपण प्रश्न उत्तर विचारणार आहोत. तर ह्यामध्ये तुम्हाला काय दिसून येते प्रियानो ह्या वचनामध्ये, की वेळेच्या वापरासंबंधाने जर आम्हाला योग्य वृत्ती प्राप्त करून घ्यायची असेल देवाकडून, तर देवाकडं आपली प्रार्थना काय असायला पाहिजे. असं नाही की तो आम्हाला गोष्ट देणार नाही, परंतु त्या वचनाअन्वये आपल्याला कशाची गरज आहे. सुज्ञ अंतकरणाची, सुज्ञ अंतकरण आणि शिकवण. ओके, देवबाप त्या ठिकाणी देवाचं वचन त्या ठिकाणी स्तोत्र करता सांगतोय, मोशेचं स्तोत्र आहे ते. त्या स्तोत्रामध्ये मोशे असं म्हणतोय की सुज्ञ अंतकरण हे शिकवणीशिवाय येत नाही प्रियान, म्हणून आपल्याला शिकवण अत्यंत आवश्यक आहे. तारण झाल्यानंतर आपल्याला अहोरात्र लगेच आपल्याला वेळेचं मोल कळत नाही आणि ते आपल्याला शिकवल्याशिवाय समजत नाही. ओके, आणि हीच गोष्ट या वचनाच्या द्वारे आपल्याला दिसून येते. म्हणून आपल्याला देवाचं वचन ऐकणं अत्यंत आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या जीवनावश्यक गोष्टीसाठी शिकवण प्राप्त होते. त्याचप्रमाणे देवाच्या वचनाच्या द्वारे आपल्याला एक प्रकारे आध्यात्मिक काय म्हणूया आपण त्याला, आध्यात्मिक शिस्त प्राप्त होते. ही गोष्ट शिकवणीच्या द्वारे होते प्रियम, ही गोष्ट पटकन विदिन अ ब्लिंक ऑफ एन आय येऊ शकणं अशक्य आहे. ही एक प्रक्रिया आहे, ज्यावेळेस आपण तारण पावतो त्यावेळेस आपण देवाच्या प्रक्रियेमध्ये येतो आणि ते म्हणजे पवित्रीकरण. आणि त्या पवित्रीकरणामधून जात असताना आपल्याला या गोष्टी शिकायच्या आहे. ओके, आपण सर्वजण परफेक्ट नाही आहोत, परंतु त्या मॅथचं उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा. देवाचं वचनच का वाचायला पाहिजे आपण, कारण देवाच्या वचनामधून आपल्याला सर्व नीतिशिक्षण, सद्बोध, आणखीन काय, दोष दाखवणे, नीतिशिक्षण. ओके, देवाचं वचन फक्त आम्हाला आमचे दोषच दाखवत नाही, तर ते आम्हाला दोष दाखवून सुधारायचं कसं ते सुद्धा सांगतं आणि सुधारलेल्या अवस्थेत कसं राहायचं ते सुद्धा सांगतं. तेच नीतिशिक्षण आहे. हा लक्षात, हा एक मुद्दा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या वेळेचा योग्य वापर महत्वाचा का आहे. वाय इज द युसेज ऑफ आवर टाइम इज इम्पॉर्टंट. वाईज यूज ऑफ टाइम इज इम्पॉर्टंट. आपल्या वेळेचा योग्य विनियोग का महत्वाचा आहे. मग अशी आपण एक उत्तर पाहिलं की वेळ हा पटकन निघून जाणार आहे आणि जे निघून गेलेला आहे ते परत येणार नाही आहे, बरोबर आहे. का परत इतकं महत्वाचं आहे की ते आपण गेलं वाया घालवलं तर ते येणार नाही परत, एवढं काय महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. पेट्रोल जर तुम्ही उघडं ठेवलं तर ते उडून जातं, त्याप्रमाणेच वेळ आहे. वेळ जर व्यवस्थित गुंतवली नाही तर ती व्यर्थ जाते, बरोबर आहे. म्हणजे ज्याचा वापर व्हायला पाहिजे तो वापर होत नाही आणि ती व्यर्थ जाते. पण का एवढं ते महत्वाचं आहे, वाय इज इट सो इम्पॉर्टंट. येस राहुल, हिशोब द्यायचा आपल्याला, अकाउंटेबिलिटी, हिशोब द्यायचा आपल्याला. आपण वेळ, आपला वेळ कसा वापरला याचा हिशोब द्यायचा आहे. ओके, आणखीन एखादं
आहे, बरोबर
आहे.
स्टार्टिंगला वेळेचं महत्व आम्ही समजून घ्यायला पाहिजे, कारण आम्ही उरलेल्या वेळेमध्ये जे आम्ही केले नाही ते पण आम्ही काम करू शकतो. परंतु जर आता वेळेचं महत्वच आपल्याला समजलं नाही
भविष्यामध्ये वेळेला आपल्याला महत्व द्यायलाच पाहिजे. कारण देवानं आपल्याला ज्याप्रमाणे स्तोत्र करता म्हणतोय की त्यानं आपल्याला येस सॉरी वेळेवर आत्मे अवलंबून आहेत. व्हेरी गुड. येस, आपण आपला वेळ कसा वापरतो त्याच्यावर आत्मे जिंकणं अवलंबून आहे. व्हेरी गुड. येस, बरोबर आहे रितेश, तुमचा अत्यंत योग्य आहे. येस, जेलच तारण झालं. ओके,
म्हणजे जी काही वेळ आहे मग ते चालल्या परिस्थितीत सुस्थितीमध्ये असताना किंवा बिघडलेल्या स्थितीमध्ये आम्हाला आमच्या पुढे असलेल्या टास्कला आम्हाला समजून घे. जर आम्ही वेळेला समजून घेतलं तर टास्कला जर समजून घेतलं आधी जर आम्ही करायला लागलो आमचाच फायदा नाही त्याच्यामध्ये, पण आमच्यामध्ये अनेक लोक लाभले पण जातात आणि लोकांचं भलं होतं. प्रभू येशू
आमेन.
त्यांना दिसताची मुळ
योग्य आहे का? ते उत्तर सुद्धा योग्य आहे. परंतु पैशाचा दाखला सांगितलेला आहे. ओके, एकाला 2000 या हिशोब द्यायचा आपल्याला. बरोबर आहे तुमचं सुद्धा. वेळ ही महत्वाची आहे आणि त्यामध्ये इतकं महत्वाचं काय आहे, वेळ ही एक अशी गोष्ट आहे की तुम्ही एका बॉटलमध्ये पेट्रोल खरेदी करताय आणि ती बॉटल तुम्ही त्या बॉटलचं कॅप काढताय आणि तशीच ती बॉटल ठेवताय आणि त्या बॉटलमधलं पेट्रोल उडून जात. बरोबर आहे, हे त्याप्रमाणे आहे प्रिया. आणि तुमची उत्तरं सगळी योग्य आहे आणि ह्याच उत्तरान्वये याकोबाचं पत्र याचा 4 13-15 वचन आपल्याला सांगतं की आपलं जीवन हे एक प्रकारची वाफ आहे. आपलं जीवन हे एक प्रकारची वाफ आहे आणि ते चटकन सरून जाणार आहे जीवन. ओके, म्हणून वेळ ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. याकोबाचं पत्र याचा 4 आणखीन 13-15 वचन. अहो, जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालू आणि व्यापारात कमाई करू, त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. आपलं जीवन एका एक प्रकारच्या वाफेसारखं आहे प्रियाने, आणि ही वेळ अत्यंत महत्वाची आहे. याचं कारण हे जीवन एका वाफेप्रमाणे आहे. आपण या देवाच्या वचनाच्या द्वारेच पाहू शकतो. नंतर तिसरा प्रश्न मला तुम्हाला विचारू द्या की वेळेच्या वापरासंबंधाने देव आमच्याकडून कोणती मागणी करतो? वेळेच्या वापरासंबंधाने देव तुमच्याकडून आणि माझ्याकडून कोणत्या गोष्टीची मागणी करतो आणि त्या मागणीची पूर्तता करणं केव्हा कठीण जातं? आपण एकमेकांपासून शिकणार आहोत या ठिकाणी प्रियानो. या ठिकाणी आपण इंटरॅक्शन करणार आहे की वेळेच्या वापरासंबंधाने देव आमच्याकडून कोणत्या गोष्टीची मागणी करतो आणि ती त्या मागणीची पूर्तता करणं केव्हा कठीण जात. स्तोत्रसंहिता याचा 68 अध्याय आणखीन 8 वचन पहा. आपण जास्त वेळ घालवायला नको प्रियानो, कारण आपल्याकडे किती वेळ आहे? संपलं? चहा ऑलरेडी झाला. ही 5 मिनिट्स सहापर्यंत 5 मिनिट विनंती घेणार आहे. ओके फाईन, ठीक आहे, मी 5 मिनिटात संपवतो. आजच तारणाचा दिवस आहे.
याचा अर्थ आहे की प्रभू मगाशी जी म्हण तुम्ही सांगितलं तर रॅपिडली ही वॉन्ट टू सम पीपल्स लाईफ, त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे प्रभू गंभीर आहे म्हणून आम्ही पण गंभीर असायला पाहिजे. दुसरी गोष्ट फॉर एक्झाम्पल आता वेळेचा दशांशाच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणाल की जेव्हा आम्ही एखादी गोष्ट प्रभू जेव्हा आमच्याकडून मागणी करतो ती आम्ही आम्हाला करण्यासाठी किती जड जातो समजून चला तर चोवीस घंट्याचा वेळेचा जर आपण दशांश द्यायला बसतो
बरोबर
किती कठीण मनुष्याला सर्व गोष्टी करायला सहज शक्य आहे. प्रार्थनेमध्ये घालवण्यासाठी ते जमणार नाही तर प्रार्थनेशी वाट कुठलीही गोष्ट आम्ही परिपूर्णतेच नाही घेऊ शकतो. तर आम्हाला जेवढं वचनाचा वचनाचा जसा बेस आमच्या जीवनाला जरुरी आहे तेवढीच वेळ आम्ही प्रार्थनेमध्ये पण घालवतोय. प्रार्थना ही मनुष्यामध्ये एनर्जी तयार करत असते. प्रभू परमेश्वरा सोबतचे जे आमचे संबंध आहे अजून ती मजबूत करत असतात.
योग्य आहे, योग्य
प्रभूचे सोबत त्याच्यामुळं जी प्रभू येशू ख्रिस्ताला शक्ती मिळाली ते प्रार्थनेमुळे असू द्या किंवा त्याच्या प्रार्थनेची शैली होती त्याच्याद्वारे जी त्यांनी कार्यसिद्धी केली ना ते इतकं साधन होतं.
एक्झॅक्टली. परंतु या ठिकाणी आपण स्तोत्रसंहिता 68वा अध्याय आणि 8वं वचन या ठिकाणी वाचूया. आणि तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलात की आपण देवाविषयी गंभीर असायला पाहिजे कारण देव वेळेविषयी समयाविषयी अत्यंत गंभीर आहे. देवाचं वचन सांगते की तारणाचा दिवस आजच आहे. ओके, स्तोत्रसंहिता 68वा अध्याय आणि 8व्या वचनामधून आपण या तत्वाची त्या ठिकाणी खोदणी करू शकतो. प्रियानो, त्या ठिकाणी देवाचं वचन काय सांगते, तेव्हा भूमी कंपित झाली व देवासमोर आकाशातून पर्जन्यवृष्टी झाली. देवासमोर, इस्रायलाच्या देवासमोर सिनाय पर्वत देखील कंपित झाला. याचा अर्थ काय होतो, जो पर्वत, जो डोंगर, त्या डोंगरामध्ये आत्मा नाही आहे प्रियानो, तो सुद्धा कंपित झाला. ओके, यामधून काय दिसून येते आपल्याला की आपल्या जीवनामध्ये देवाबद्दलचं एक आदरयुक्त भय असायला हवं. आपल्याला देवाबद्दलचं एक आदरयुक्त भय असायला हवं आणि जे भय जर आपल्यामध्ये नसेल तर आपण देवाने दिलेली वेळ गांभीर्याने घेणार नाही. देवाचं वचन आणि ही गोष्ट मला वाटतं विश्वासणाऱ्यांसाठी अत्यंत योग्य आहे. देवाचं आदरयुक्त भय बाळगणं आपल्याला कधी कठीण जात. वेन डू यू फाइंड व्हेरी हार्ड टू गिव्ह गॉड द रेव्हरंट फियर. देवाला आदरयुक्त भय देणं हे तेव्हा कठीण जातं प्रियानो ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये व्यस्त होतो. आपल्या जीवनामध्ये आम्ही अनेक गोष्टी भरलेल्या असतात त्यावेळेस आम्ही देवाला वेळ देऊ शकत नाही. आणि या ठिकाणीच मला संपू द्या की देव जर वेळेबद्दल गंभीर आहे तुम्ही देवाबद्दल किती गंभीर आहात. देव जर तुमच्याबद्दल गंभीर आहे, इतका गंभीर आहे तो की ही संपूर्ण सृष्टी ज्या पुत्रासाठी त्याने निर्माण केली, कलसेकरास पत्र 1:15 पुढे पाहिलं तर ज्या पुत्रासाठी त्यानं ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली, तुम्हाला आणि मला निर्माण केलं ते येशू ख्रिस्तासाठी. ओके, त्या येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासाठी मरावयास त्यानं पाठवलं. तुम्ही आणि मी त्याच्यासाठी इतके गंभीर आहोत, आपण त्याच्याप्रती किती गंभीर आहोत. म्हणून आपण त्याच्याप्रती किती गंभीर आहोत हा प्रश्न मी तुमच्या समोर सोडत आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही त्याच्यावर विचार करा. आणि मी पास्टर विनीत यांना विनंती करतो की त्यांनी पुढे या.